ಯಂತಶಕ್ತಿರ್ನಂತಾಶ್ಚ ಜೀವ ಯತೋ ನಿರ್ಗುಣಾದ ಪ್ರಮೇಯ ಗುಣಾಸ್ತೆ ಯತೋ ಭಾತಿ ಸರ್ವಂ ತ್ರಿಧಾ ಭೇದ ಭಿನ್ನಂ ಸದಾ ತಂ ಗಣೇಶಂ ನಮಾಮೋ ಭಜಾಮ. ಯತಶ್ಚಾವಿರಾಸೀತ್ ಜಗತ್ಸರ್ವಮೇತತ್ ತಥಾಚಾಸನೋ ವಿಶ್ವಗೋ ವಿಶ್ವಗುಪ್ತಾ ತಥೇಂದ್ರಾದಯೋ ದೇವಸಂಗಾ ಮನುಷ್ಯ ಸದಾ ತಂ ಗಣೇಶಂ ನಮಾಮೋ ಭಜಾಮ. ಸಂಪದೋ ಭಕ್ತ ಸಂತೋಷಿಕಾಸ್ಯು ಯತೋ ವಿಘ್ನ ನಾಶೋ ಯತ ಕಾರ್ಯಸಿದ್ಧಿ ಸದಾ ತಂ ಗಣೇಶಂ ನಮಾಮೋ ಭಜಾಮ. ಯತ ಪುತ್ರ ಸಂಪತ್ ಯತೋ ವಾಂಚಿತಾರ್ಥೋ ಯತೋ ಭಕ್ತ ವಿಘ್ನಾಸ್ತಥಾನೇಕರೂಪಾ ಯತ ಶೋಕ ಮೋಹೋ ಯತ ಕಾಮೇವ ಸದಾ ತಂ ಗಣೇಶಂ ನಮಾಮೋ ಭಜಾಮ.
ಗಣೇಶಂ ನಮಾಮೋ ಭಜಾಮ.
ಸದಾ ತಂ
श्रीगणेश उवाच
पुनरुचे गणाधीश स्तोत्रमेतत् पठेनर त्रिसन्ध्यं त्रिदिनं तस्य सर्वं कार्यं भविष्यति
यो जपेदष्टदिवसं श्लोकाष्टकमिदं शुभम् अष्टवारं चतुर्थ्यां तु सो अष्टसिद्धिरवाप्नुयात्
य पठेन्मास मात्रं तु दशवारं दिने दिने समोचयेत् बन्धगतं राजवध्यं न संशयः
विद्याकामो लभेद्विद्यां पुत्रार्थी पुत्रमाप्नुयात् वाञ्छिर्तां लभते सर्वान् एकविंशतिवारतः
यो जपे परया भक्त्या गजानन परो नरः एवं उक्त्वा ततो देवश्च अन्तर्धानं गता प्रभु ओ